रेड फिल्म का ट्रेंडिंग गाना आपने सुना है और मैं आकांक्षा यहाँ पर फिर एक बार हाजिर हो चुकी हूँ आपसे बातें करने के लिए ओनली ऑन सुपर हिट्स 93.5 रेड फिल्म। सो आज आपल्या बरोबर आहे बॉलिवूड आणि मराठी इंडस्ट्रीमधला फेमस ॲक्टर राकेश बापट, ज्याला आता आपण सविता दामोदर परांजपे या मूवीमध्ये सुद्धा पाहिलेला आहे. सो राकेश, इको फ्रेंडली गणपती तू स्वतः घरी बनवतोस, सो इको फ्रेंडली गणपती बनवण्यासाठी कुठल्या गोष्टी गरजेच्या असतात?
इको फ्रेंडली शाडू माती बेसिकली. हा, शाडू माती बेसिकली रबर सिल्ट नी बनते. रबर सिल्ट किंवा एनी अदर क्ले विच इज रबर सिल्ट क्ले, म्हणजे नदीचं पात्र असतं ज्याच्यात पाणी माती ते रेसिड्यू सोडते नदी. दॅट इज द मटेरियल दॅट यू ऍक्च्युली नॉर्मली युज फॉर गणपती मेकिंग गणपती, बिकॉज इट्स इट इज ऑल इन वॉटर, बिकॉज माती माती जायला हवी परत, कारण की नेचर आपण खूप मॅटर घेतोय, ग्लोबल वॉर्मिंग एवढी वाढलेली आहे. आपला एक थोडा हातभार असायला व्हायचा, म्हणजे एकानी केलं तर असं म्हणतो की अरे एकानी करून काय फायदा आहे, पण एकानी करूनच फायदा आहे. यु नो चॅरिटी बिगिन्स ऍट होम ऍज दे से, सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट इको फ्रेंडली. सर केमिकल्स पण इको, पेंट्स पण तुम्ही वापरायचं, व्हेजिटेबल डायज वापरू शकता. यू कॅन टेक पोस्टर कलर्स, पोस्टर कलर्स ऑल्सो नॉट दॅट हार्मफुल, वॉटर बेस्ड असतात ते. नाही नाही, बेसिकली इट्स ऑल एव्हरीथिंग हॅज टू बी, डेकोरेशन करायची गरज नसते. तुम्ही जे टिकल्या रोटल्या सगळं लावून त्याला जास्ती ओव्हर डेकोरेट करता, ते सगळं समोर जाऊन सगळं आपण पोल्यूट करणार होतो वापस. आता कुठे प्लास्टिक बॅन झालं आणि परत आपण त्याच्यात काही कशाला करायची?
हो बरोबर. 93.5 रेड एफएम बजाते रहो.